नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज BSFच्या स्थापणूक दिसा निमतान शीम सुरक्षा दळांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांक परबी भेटयल्यात. BSF हे भारताच्या अढळ संकल्पाचे आनी व्यावसायिकपणाचे प्रतीक आसा अशें तांणी सोशल मिडिया पोस्टावरवी म्हळां. भारत फकत अर्थीक स्वातंत्र्याच्या मार्गार न्हय तर संवसारीक मळार आपली अर्थीक भूमिका वाडोवपाच्या दिखेन मुखार वता अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हटला. नवी दिल्लीत भुटवेर डिझायन अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटच्या दिक्षांत सुवाळ्यात त्यो उलयताल्यो.
प्रोडक्शन और कंजप्शन में संख्या की दृष्टि से भारत का विश्व में दूसरा स्थान है. वित्त वर्ष 2024-25 के दौरान भारत का फुटवेयर एक्सपोर्ट 2500 मिलियन $ से कुछ अधिक था. हमारे फुटवेयर इम्पोर्ट लगभग 680 मिलियन $ के थे.
फुडल्या पिळगेतले कुशळ तरणाटे वर्ष 2047 मेरेन विकसित भारताचे सपन पुराय करतले अशें तांणी मुखार सांगले. संसदेचे शियाळे अधिवेशन फकत एक औपचारिकता न्हय तर भारताच्या उदरगती खातीर उत्प्रेरक आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्पष्ट केला. संसदेच्या शियाळे अधिवेशनाच्या आदी प्रसार माध्यमांक संबोधित करतना तांणी सांगले,
शीतकालीन सत्र ये सिर्फ कोई रिचुअल नहीं है. राष्ट्र को प्रगति की ओर तेज गति से ले जाने के जो प्रयास चल रहे हैं उसमें ऊर्जा भरने का काम ये शीतकालीन सत्र भी करेगा, ऐसा मेरा पूरा विश्वास है. भारत ने लोकतंत्र को जिया है. लोकतंत्र के उमंग और उत्साह को समय समय पर ऐसे प्रकट किया है कि लोकतंत्र के प्रति विश्वास और मजबूत होता रहता है.
संसदेचे शियाळे अधिवेशन आयज सुरू जाले. पयल्याच दिसा मतदार वळेरीत खाशेल्या सुदारणा सयत वेगवेगळ्या विशयांचेर विरोधकांनी केल्ल्या बोवाळाक लागून संसदेच्या दोनी सभाघरांचे कामकाज पयली दनपारा 12 मेरेन उपरांत दिसभरा खातीर स्थगीत केले. आयज लोकसभेचे कामकाज सुरू जाले तेन्ना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी सर्गेस्त अभिनेता धर्मेंद्र, निवृत्त कर्नल सोनाराम चौधरी, प्राध्यापक विजयकुमार मल्होत्रा आनी रवी नायक हांकां आर्गां ओपली. उपरांत सभाघराची कारवाई परतून सुरू जाली तेन्ना अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी मणिपूर माल आनी सेवा कर दुरुस्ती विधेयक, केंद्रीय अबकारी कर दुरुस्ती विधेयक, भलायकी सुरक्षा आनी राष्ट्रीय सुरक्षा सेज विधेयक सभाघरांत मांडले. मणिपूर माल आनी सेवा कर दुरुस्ती विधेयक लोकसभेत आवाजी मतदानान संमत जाले. जाल्यार राज्यसभेत आयज राष्ट्रीय परिषदेचे गुरविंदर सिंग ओबेरॉय, चौधरी मोहम्मद रमजान आनी सय्यद अहमद किचलू हांणी वरिष्ठ सभाघराचे वांगडी म्हूण सोपूत घेतलो. मजगती केन बेतवा न्हय इंटरलिंकींग हो म्हत्वाचो राष्ट्रीय बहुउद्देशीय प्रकल्प आसा अशें केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव हांणी म्हळां. ह्या प्रकल्पावरवीं 10,62,000 हॅक्टरांत शिंपणावळ जातली, तशेंच 62,00,000 लोकसंख्येक पिवपाच्या उदकाची पुरवण जातली. ह्या प्रकल्पा खाला 103 मेगावॅट जलविद्युत प्रकल्प बांदतले, जाचो लाव मध्य प्रदेशांतल्या 10 जिल्ह्यांक आनी उत्तर प्रदेशांतल्या 4 जिल्ह्यांक जातलो अशें लोकसभेंत पुरक प्रस्नाक जाप दितना तांणी सांगले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी जैव सुरक्षा आनी जैवशस्त्रा कबलात म्हळ्यार BWC घटमूट करपा खातीर बेगोबेग संसारीक सुदारणांचो उलो मारलो. जैवीक शस्त्रा कबलातीची 50 वर्सां. जागतीक दक्षिणे खातीर जैव सुरक्षा घटमूट करप ह्या विशयाचेर नवी दिल्लीत जाल्ल्या परिशदेंत तांणी उलोवप केले.
It's clear that whether a biological threat is natural, accidental or deliberate, it moves fast. It defies borders and it can and has overwhelmed systems. Strong health systems are strong security system. No country can manage such threats alone. There is no single solution, but international cooperation comes to being the closest to one.
भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा हांणी आयज संवसारीक एड्स दिसा निमतान HIV आनी एड्स विशीं चड जागृताय करपाच्या गरजेचेर भर दिलो. दित्वा चक्रीवादळ दुबळे जावन उण्या दाबाच्या पट्ट्यात रुपांतरीत जाला, हाका लागून आयज तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल आनी तेलंगणात चड पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. मजगती हिमाचल प्रदेशात दाट धुके पडपाचो अदमास खात्यान उक्तायला. भारत आयज चिलीतल्या सांतियागो शहरात नांबिबिया आड बायलांच्या FIH हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप मोहिमेक सुरवात करता. भारतीय वेळाप्रमाण सांजे 8:15 वरांचेर हो खेळ जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.